आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गावकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. हालींच नवी दिल्लींत जाल्ल्या इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिशदेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तोखणाय केल्या. इतिहासीक शिखर सभेत भारताच्या क्षमतायेची संवसारीक पातळेचेर व्हड प्रमाणात तोखणाय जाली. तंत्रगिन्यानाच्या मळार भारतातल्या तरणाट्यांच्या दूरदर्शी मानसिकतायेक लागून मनीस जातीक व्हड फायदो जावंक शकता हे तातूंतल्यान दिसून येता अशें आयज सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हांणी नवी दिल्लींतल्या भारत टॅक्सीच्या चालकांकडेन उलप केलें. भारत टॅक्सी सहकारी संस्था वाहन चालकांक तांच्या कामाची मालकी दिवन सशक्त करतली. खाजगी टॅक्सी सेवा कंपनीकडेन संबंधित आशिल्ल्या समस्यांचेर थांबो हाडून वाहन चालकांक फायदो दिवपाचेर या उपक्रमान भर दिला अशें तांणी व्हिडिओ माध्यमावरवी सांगलें.
जो मेहनत कर रहा है उसी को मुनाफा मिले, किसी सेठ को न मिले. भारत टॅक्सी का विचार क्यों आया? ये जो आपने कहा ढेर सारी कंप्लेंट्स आती थी, 30% कट जाता था, कोई सर्टेनिटी नहीं थी, कोई सुरक्षा नहीं थी, जितनी भी कंप्लेंट्स हैं वो, इसका निवारण क्या? वो जो कंपनियां हैं, वो कंपनियां चलाने का उद्देश्य मालिक को धनी बनाना है कि मालिक आप हो.
हो उपक्रम वाहन चालकांच्या कल्याणा खातीर आणि प्रवाशांच्या सुरक्षे खातीर एक माची ठरतलो. तसंच भारत टॅक्सी ही सहकारी टॅक्सी सेवा संसारातली सगळ्यात पारदर्शक कॅब सेवा जातली असं त्यांनी नदरेक हाडले. परंपरेन सणाच्या वेळार भांगराचे दर वाढतात, पूण अजून भांगराच्या दरांनी कसलीच मर्यादा हुपूक नाशिल्ल्यान सरकार बारीकसाणेन भांगरा दराचेर नदर दवरून आसा असे आयज नवी दिल्लींत पत्रकार परिषदेत उलयताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले.
हाय पिच्ड डिमांड फ्रॉम लेट अस से द डोमेस्टिक फॉर डोमेस्टिक कंसम्पशन ऑल्सो सीज अ सीजनल स्पाइक ड्यूरिंग फेस्टिवल सीजन ड्यूरिंग अक्षय तृतीया एंड सो ऑन. We are watching it, but I'm not sure it has reached such alarming proportions given the tendency or natural things as it is in India for investing in gold, buying gold, and therefore I think it has not gone in that sense beyond a certain limit. But of course RBI will also be monitoring it.
आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राजाजी उत्सव मनयतले. राष्ट्रपती भवनातल्या एडविन ल्युटन्स हांच्या पुत्राच्या जाग्यार स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी हांच्या पुतळ्याची स्थापना जातली. राजाजी उत्सवा वेळार 24 फेब्रुवारी ते 1 मार्च मेरेन सी राजगोपालचारी हांचेर प्रदर्शन जावपाचे आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आपल्या मन की बात कार्यावळीच्या 131व्या भागात राष्ट्रपती भवन परिसरात सी राजगोपालचारी हांच्या पुतळ्याचे अनावरण करपाची घोषणा केली. पाकिस्तानान अफगाण प्रदेशाचेर केल्ल्या हवाई हल्ल्यात बायलां आणि भुरग्यांसयत अफगाणी नागरिकांक मरण आयला. पाकिस्तानान अफगाण प्रदेशाचेर केल्ल्या हवाई हल्ल्याचो भारतान खर निषेध केला. हे संबंधी माध्यमांनी केल्ल्या प्रश्नाक जाप दितना अफगाणिस्तानाच्या प्रादेशिक अखंडताय आणि स्वातंत्र्याखातीर भारताचो तेको आसा असं विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल हांणी सांगले. खेळ. काल राती अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर जाल्ले ICC दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वकरण सर्तीन भारत दक्षिण आफ्रिकेआड खेळताना 76 धावड्यांनी हारलो. टेनिसांत दुहेरी सर्तीन भारताच्या सिद्धांत बंतिया आणि बल्गेरिया अलेक्झांडर डॉस्किन हांणी शेनवारा भारताच्या निकी कालियांडा पुनाचा आणि थायलंडच्या प्रुचो इसारो हांका हारोवन जैत जोडले. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस ओडिशा आणि अंदमान निकोबार वाठारांत गडगड वीज आणि वादळी वारे येवपाचो अदमास उक्तायला. तसेच आज छत्तीसगड, तेलंगणा, विदर्भ, आसाम, मेघालयात गडगड आणि वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. उदेत मध्य प्रदेश आणि अस्तंत बंगालात या दिसा खातीर अशीच परिस्थिती असपाची शक्यताय आसा. मजगती वायव्य भारतान फुडल्या 6 दिसांत चडात चड तापमान 3 ते 4 अंश सेल्सियस वाढपाची शक्यताय आसा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40